आकाशवाणी मुंबई नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप. पुढचं अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून मुंबईत. रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या मर्यादेच्या आतच राज्य सरकारनं कर्ज घेतलं असून राजकोषीय तूट 3% आत ठेवण्यात यश आल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. गोंदिया इथं 3 माओवाद्यांची शरणागती. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघादरम्यानचा 3रा T20 सामना आज धरमशाला इथं रंगणार. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं आज सूप वाजलं. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी 2026 पासून मुंबईतल्या विधानभवनात होईल अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या मर्यादेच्या आतच राज्य सरकारनं कर्ज घेतलं असून राजकोषीय तूट 3% आत ठेवण्यात यश आलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. चालू आर्थिक वर्षातही राजकोषीय तूट 3% आत ठेवण्यात यश येईल असा विश्वास व्यक्त करत राज्य दिवाळखोरीकडे जात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
चालू जे वर्ष आहे ते संपता संपता ते फिस्कल डेफिसिट 3% आतच ठेवण्यात आपल्याला यश येईल हा मला पूर्णपणे त्या ठिकाणी विश्वास आहे. सरत्या वर्षामध्ये आपण ते 2.76% इथपर्यंतच मर्यादित ठेवलं, त्यामुळे हा जो दुसराही निकष आहे त्याही निकषावर आपली अर्थव्यवस्था ही अजून कुठेही दिवाळखोरीकडे चाललेली नाही.
देशातल्या मोठ्या राज्यांचा विचार करता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही सर्व निकषांवर पात्र ठरणारी आहे. 2029-30 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लाडकी बहीण सारख्या कल्याणकारी योजना यापुढेही सुरूच राहतील असं ते म्हणाले. गेल्या 5 वर्षात कोरोनासारखी अनेक संकटं राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आली, मात्र रचनात्मक कार्यातून राज्याचा विकास साधायचा आहे यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी मिळून प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या महाज्योतीमार्फत स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण योजना ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हे काम राजस्थानातली संस्था करणार आहे, त्याऐवजी हे प्रशिक्षण ऑफलाईन द्यावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण ऑनलाईन देण्यात येणार असल्यामुळे त्याचं विद्यावेतन अद्याप मिळालेलं नाही आणि या विद्यार्थ्यांनी काल आंदोलनही केलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. लोकसंख्येच्या हिशोबाने महाज्योतीला अधिकचा निधी द्यावा अशी मागणीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली. यावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं की मागणी असेल तर प्रशिक्षण ऑफलाईनही दिलं जाईल. वीज निर्मिती, खनिज संपत्ती, कृषी, वनसंपत्ती, पर्यटन, वाहतूक आणि लॉजिस्टिक ही विदर्भाची 7 मुख्य बलस्थानं असून महायुती सरकार विदर्भाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वचनबद्ध आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरल्या चर्चेला उत्तर देताना ते विधान परिषदेत बोलत होते. दावोसमध्ये झालेल्या करारांपैकी तब्बल 5 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केवळ विदर्भासाठी करण्यात आले असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे असं शिंदे यांनी सांगितलं. ऊर्जेची बचत करणं हाच ऊर्जेचा सर्वात पर्यावरणस्नेही आणि विश्वसनीय स्रोत आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनी केलं. या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कारानं राष्ट्रपतींनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात सन्मानित केलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. जगातल्या सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी भारत एक असून विकासाच्या या यात्रेत ऊर्जेची गरजही वेगाने वाढत असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं आणि ऊर्जा बचतीचं महत्व अधोरेखित केलं.
ऊर्जा संरक्षण केवळ एक विकल्प नाही बल्कि आज की सबसे महत्वपूर्ण आवश्यकता में से एक है. ऊर्जा की बचत का अर्थ केवल कम उपयोग करना नहीं बल्कि समझदारी से, जिम्मेदारी से और दक्षता के साथ ऊर्जा का लाभ उठाना है.
ऊर्जेची बचत, नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करायलाही हातभार लागतो ही बाब राष्ट्रपतींनी अधोरेखित केली. ऊर्जा संरक्षण आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी भारत सरकारनं केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातलं उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण केल्याचं त्या म्हणाल्या. केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल, ऊर्जा आणि नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि इतर यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गोंदिया इथं काल 3 माओवाद्यांनी जिल्हा पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. दरेकसा एरिया कमिटीचा कमांडर रोशन आणि सहाय्यक कमांडर सुभाष आणि रतन या तिघांनी शस्त्र पोलिसांच्या हवाली केली. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं आयोजित पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन काल पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे मिलिंद मराठे, संयोजक राजेश पांडे, प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्यासह इतर यावेळी उपस्थित होते. हा महोत्सव येत्या 21 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवात 350 दालनं आहेत. आयआयटी बॉम्बे अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेत महिलांना 33% आरक्षण देणारा कायदा मंजूर केला असून मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं. खगोलप्रेमींना आज रात्री आकाशात उल्का वर्षावाचं अद्भुत दृश्य बघायला मिळणार आहे. हा या वर्षातला सर्वात मोठा उल्का वर्षाव असून रात्री सुमारे 9 वाजल्यापासून पहाटेपर्यंत दर तासाला 100 अधिक उल्का पडताना दिसू शकतात. हा उल्का वर्षाव मिथून या तारकासमूहात होणार असल्यानं त्याला मिथून उल्का वर्षाव असं नाव देण्यात आलं आहे. शहरातल्या कृत्रिम उजेडापासून दूर निरभ्र आकाशात वायव्य दिशेला हा उल्का वर्षाव साध्या डोळ्यांनी पाहता येईल. लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा गोट इंडिया दौऱ्याचा कार्यक्रम काल हैदराबाद इथं झाला. राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या कार्यक्रमात मेस्सीसह द पॉल आणि सुआरेज या आवडत्या खेळाडूंचं दर्शनही फुटबॉलप्रेमींना मिळालं. गोट चषक सामन्याच्या पेनल्टी शूटआउटमध्ये त्यांनी भाग घेतला. तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. गोट चषक सामन्याच्या विजेत्यांना मेस्सीच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. काही क्षणांसाठी मेस्सीनं फुटबॉलशी खेळत आपलं पदलालित्यही दाखवलं. मेस्सी आणि त्याचे सवंगडी आज मुंबईत आले आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतल्या मैदानाच्या आसपास कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोलकाता इथं सॉल्ट लेक मैदानावर मेस्सीच्या कार्यक्रमाच्या वेळी गैरप्रकार झाल्याबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलगिरी व्यक्त केली असून झाल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात समिती नेमली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज धरमशाला इथं होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. 5 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. 19 वर्षाखालच्या क्रिकेटमध्ये आशिया चषक स्पर्धेच्या गटस्तरीय सामन्यात भारतानं विजयासाठी पाकिस्तानसमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दुबई इथं सुरू असलेल्या या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताचा डाव 46 षटकं आणि 1 चेंडूत 240 धावांवर आटोपला. जागतिक श्वास अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना हाँगकाँगशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं इजिप्तचा 3-0 पराभव केला होता, तर हाँगकाँगनं जपानवर मात केली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप. पुढचं अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून मुंबईत. रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या मर्यादेच्या आतच राज्य सरकारनं कर्ज घेतलं असून राजकोषीय तूट 3% ठेवण्यात यश आलं असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. गोंदिया इथं 3 माओवाद्यांची शरणागती आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघादरम्यानचा तिसरा T20 सामना आज धरमशाला इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.